विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. राज्यात आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दौंड तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या आलेगाव इथल्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. भावी पिढी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यात बरोबरच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीनं राज्य शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्या दृष्टीनं अध्यापन केलं पाहिजे असं पवार म्हणाले. यावेळी पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं. पुण्यातल्या बिबवेवाडीतल्या पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तर वानवडी इथल्या महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 62 मध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. राज्यातल्या प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावं, रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि रक्त वायाही जाऊ नये यासाठी नो शॉर्टेज नो वेस्टेज हे धोरण अंमलात आणावं असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यामध्ये दिले. आरोग्य भवनात झालेल्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. उन्हाळ्यात आणि सणासुदीच्या काळात रक्तदान शिबिरांची संख्या घटल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी नवीन धोरण उपयोगाचं ठरणार असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. 14 जून रोजी झालेल्या जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन केंद्राचे उपमहासंचालक अधीर गडपाले यांच्या हस्ते झालं. पुणा सिरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँक यांच्या सहकार्यानं झालेल्या या रक्तदान शिबिरात 15 जणांनी रक्तदान केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या केंद्रानंही शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरं घेतली. यामध्ये 58 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. रक्त देऊया, आशा जागवूया, एकत्रितपणे जीव वाचवूया ही यंदाच्या जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना होती. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या 4 दिवसांवर आला आहे. त्यानिमित्त भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे 4 ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर गावातल्या 7 खासगी रुग्णालयातल्या 10% खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ किशोर यादव आणि डॉ मेघा पडघने यांनी दिली आहे. शेती ही केवळ 2 वेळच्या जेवणाचं साधन न ठेवता त्याकडे यशस्वी उद्योग म्हणून बघावं असं प्रतिपादन कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केलं. सहकार विकास महामंडळातर्फे आयोजित कृषी माल निर्यात प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि खासगी कंपन्यांच्या माध्यमातून निर्यातक्षम उत्पादन घ्यावं असं आवाहन मांढरे यांनी केलं. लोणावळा इथं आजपासून टपाल विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्यातल्या विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीदरम्यान विविध विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाची उद्दिष्ट आणि ध्येयधोरणं याबाबतीत सादरीकरण केलं. आदर्श आणि समर्थ भारताचे निकष काय असावेत या विषयावर एक राष्ट्रीय पातळीवरील युवा प्रज्ञाशोध निबंध स्पर्धा कौशलम न्यास, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, सावरकर स्मारक आणि कॉस्मॉस फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून घेण्यात येत आहे. याकरता येत्या 30 जूनपर्यंत नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती कौशलम न्यासच्या प्रमुख विश्वस्त रोहिणी कुलकर्णी यांनी आज पुण्यामध्ये दिली. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रौढ नागरिक अशा 3 श्रेणींमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. पुरुष आणि महिला गटाची राज्यस्तरीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा धुळे इथे तर कुमार गटाची स्पर्धा परभणीमध्ये होणार आहे. या स्पर्धेकरता कुमार गटासाठी राखी जोशी तर किशोर गटासाठी धीरज दंडवते या पुण्याच्या प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत 22 जिल्ह्यातले संघ सहभागी होणार आहेत. पुणे आणि परिसरात आज सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. उद्याही आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.